ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
प्रत्येक महिन्याला 7,500 पेन्शन मिळावी. ईएफओ अंतर्गत येणारे कामगार आणि पेन्शनरांना प्रत्येक महिन्याला किमान 7,500 रुपयांपेक्षा अधिक पेन्शन मिळावी अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी राष्ट्रीय संघर्ष समितीनं देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाअंतर्गत पुढच्या महिन्यात रास्ता रोकोचा पहिला टप्पा करण्यात येईल. हा रास्ता रोको नवी दिल्लीत होणार आहे. एनएसीचे राष्ट्रीय संयोजक आणि अध्यक्ष अशोक राऊत म्हणाले, 30 वर्ष कार्यरत राहूनही आणि ईपीएसवर आधारित पेन्शनमध्ये निरंतर योगदान करूनही कामगारांना पेन्शनच्या रूपात दरमहा 2,500 रुपयेच मिळतात. या तुटपुंज्या रकमेमध्ये उदरनिर्वाह करणं कठीण जात आहे. म्हणूनच ईपीएस 95 अंतर्गत येणाऱ्या कामगारांच्या दरमहा मूळ पेन्शनच्या रूपात 7,500 रुपयांसह महागाई भत्ता, कामगारांच्या पत्नी किंवा पतीलाही मोफत सुविधा देण्याची मागणी करण्यात येत आहे. राऊत म्हणाले, आम्ही गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकारला कर्मचारी पेन्शन योजनेसाठी पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढवून दरमहा 7,000 रुपयांवर नेण्याची मागणी केली आहे. त्यामध्ये महागाई भत्त्याचाही अंतर्भाव केल्याचं नमूद करण्यात आलं आहे. यासंदर्भात आम्ही येत्या 7 डिसेंबरला दिल्लीमध्ये रास्ता रोको आंदोलन करणार आहोत. याशिवाय संबंधितांकडून स्थानिक स्तरावरही आंदोलनं करण्यात येणार आहेत.